चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बिहारमध्ये परतलेल्या श्रमिकांची साखर कारखान्याच्या पुनरुद्धाराची मागणी। कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान देशाच्या प्रत्येक भागातून लाखो प्रवासी श्रमिक बिहारमध्ये परत आले आहेत आणि ते सरकारला रोजगाराच्या संधी देण्याबाबत निवेदन करत आहेत। राज्यातील बंद असलेले कारखाने, कार्यशाळा आणि उद्योगांचं पुनरुद्धार करण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून त्यांना रोजगारासाठी इतर राज्यात जावं लागू नये। हे मजूर केवळ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम अंतर्गत मिळणाऱ्या नोकऱ्यांवर निर्भर आहेत। मजुरांच्या म्हणण्यानुसार जर बिहार सरकार इथले बंद पडलेले कारखाने सुरू करेल तर त्यांना इतर राज्यात जावं लागणार नाही। गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेला सीतामढी साखर कारखाना सुरू करण्याचा आग्रह मजुरांकडून होत आहे, जेणेकरून त्यांना तिथं नोकरी मिळेल। लोकांनी राज्य सरकारकडे साखर कारखाने आणि उद्योग पुनरुज्जीवित करण्याची मागणी केली आहे, त्यामुळे इतर राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी रोजगाराच्या संधी मिळतील। उद्योगमंत्री श्याम रजक यांनी सांगितलं की सरकार सर्वच प्रवाशांचा डेटाबेस बनवत आहे। हा डेटा बिहारमधील औद्योगिक प्लांटमध्ये दिला जात आहे, ज्यांनी लॉकडाऊन काळात परिचालन सुरू ठेवलं आहे। आम्ही आतापर्यंत जुन्या कारखान्याच्या पुनरुद्धाराबाबत निर्णय घेतलेला नाही। आम्ही खाद्य प्रसंस्करण प्लांटवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि मध आणि मखाना यांच्या उत्पादनावर जोर देण्याचा प्रयत्न करत आहोत। अलीकडेच हिंद मजूर सभा बिहारनं मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहून आग्रह केला होता की राज्यामध्ये बंद पडलेले साखर कारखाने सुरू करा। यामुळे जवळपास 25,000 पेक्षा अधिक मजूर प्रत्यक्ष आणि 2,00,000 मजुरांना अप्रत्यक्ष रूपात रोजगारांच्या संधी मिळतील। याशिवाय 25,00,000 शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल। साखर कारखाना पुन्हा सुरू केल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थाही मजबूत होईल असा दावाही त्यांनी यावेळी केला।